नमस्कार, मराठी कथा या पॉडकास्टवरती मी प्रमोद खोत आपलं स्वागत करतो. या एपिसोडमध्ये आपण मी लिहिलेली विहीर ही भयकथा ऐकणार आहे. सुरू करतो. विहीर. परीक्षा झाली आता भेटणं कमी झालेलं, पण बोलणं तर वेळ भेटेल तसं होत होतं. जय आता बाबांच्या लॅबमध्येच काम करत होता, त्यालाच ते आता सांभाळायचं होतं आणि लग्न करण्यासाठी हेच कारण भाग होतं. जयचं गाव आत्या आणि विनाचं गाव कोळची, दोन्ही गावं जवळजवळ होती. वीणा लग्नासाठी घाई करत होती, तिचं पण बरोबर होतं. इतके दिवस सोबत राहायची सवय झालेली, आता तिला असं विरक्त राहून कंटाळा येत होता. त्यातच तिला बघायला रोज एक पाहुणा स्थळ घेऊन येत होता. वीणाच्या घरची जास्त श्रीमंत नव्हते व जयच्या वडिलांची रक्त तपासणीची लॅब होती, पण लगीन घरचे मान्य करत असतील तरच करायचं असं दोघांचं पण मत होतं. आता जयनं पण मनात घेतलं, कारण वीणाला बघायला आलेल्या एका मुलानं वीणा पसंत आहे म्हणून सांगून गेलेला. तिला नकार देणारा मूर्खच म्हटलं पाहिजे, पण आत्ता जयला वाटत होतं की मी काहीतरी विषयी घरी मांडल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर मीच मूर्ख बनेन. धाडस करून जयनं पण बाबांशी बोलून सगळं सांगितलं आणि त्यानं असं पटवून दिलं की आपल्याच लॅबमध्ये जरी तिनं काम केलं तरी मला हातभार लावू शकेल ती. तिचं पण हे शिक्षण झाले. बाबा, आई, बहीण यांना फोटो बघूनच आवडली होती वीणा. वीणानं पण तिच्या आईबाबांना पटवून दिलं की जयला मी कॉलेजपासूनच ओळखतो, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काम करतो, त्यात मी पण काम करू शकत्या. नाही म्हणायला त्यांना पण कारण नव्हतं. लगीन ठरलं कॉलेजचे मित्र सगळे पैपावणे वीणाच्या बाबांनी खर्च करून एवढा चांगला जावाई मिळाला म्हणून मोठ्या थाटामाटानं लगीन लावून दिलं. वराड निघालं. आत्याळ गावात आलं तसं वीणाला थोडा घामच आला. तिला वाटलं एवढ्या दिवसभराच्या धावपळीमुळे झाला असेल. सगळे कार्यक्रम झाले. रात्री वीणाला जाणवलं की आपल्याला खूप भरभरून ताप आला आहे. तिनं पाठराखे नसलेल्या काकीला जरा उठून गार पाण्याची पट्टी द्याल असं सांगितलं. रात्र सगळी तिची जागरणातच गेलेली. सकाळी उठल्यावर जेव्हा जयला बोलली तेव्हा त्याला पण वाटलं कालच्या धावपळीमुळे झाला असेल. त्याने एक गोळी आणून दिली आणि जेवून आणखी थोडी झोप घे म्हणून सांगितलं. नवी नवरी म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी हळद कुंकू या कार्यक्रमात सुरू झाले. या सगळ्यात तिला झोप मिळालीच नाही. दुपारी एक आजीबाई आल्या हरिवंकवाला आणि तेवढ्यात वीणा पण बाहेर आली. त्या आजीबाई वीणाकडेच बघत उभारल्या. जयची आई त्यांना हरिवंकू देत आहे यांकडे तिचं लक्षच नव्हतं. नंतर त्यांनी एकदम मन मळून जयच्या आईला विचारलं, कोणत्या गावची सून केली आहे तुम्ही? मी मग त्यांनी पण गाव सांगितलं, कुडाचीची आहे. पण त्यांच्याकडे बघून वीणाला पण वाटलं होतं यांना याआधी आपण बघितलं आहे. एवढंच नाही तर या बाईशी मी बोललो आहे असं वीणाला वाटलं. काल रात्री गावात देवदर्शनाला गेल्यावरती पण वीणाला जाणवत होतं या रस्त्यानं मी कधीतरी याच्या आधी चाललो आहे असं कसं मला वाटतंय हे तिला काही समजत नव्हतं. या गावात तर वीणा याच्या आधी कधी आली नव्हती. अंगात ताप होताच, चार दिवस झाले तरी. पाचव्या दिवशी माघारी न्यायला वीणाचे बाबा आलेले. जेवण सगळं झालं, निघायचं म्हणून बाहेर पडली आणि गाडीवर बसून गावाबाहेर जाणाऱ्या रोडवरून जात होती. त्यावेळी तर वीणाला या आधीच रोड माहीत असल्यासारखं ती मनात रस्त्याचं चित्र उभा करत होती. तिला असं जाणवलं होतं की कधीतरी याच रस्त्याला पळत पळत जात होती. हसत खेळत तिला आता समजत नव्हतं नक्की भास कसले होत आहेत. जशी वीणा आपल्या कुडचीच्या घरी गेली तसं तिच्या अंगातला ताप कमी झाला. सगळं तिला मोकळं मोकळं वाटू होतं, एकदम फ्रेश वाटू लागलं. तिला फरक लगेच जाणवला. असेच थोडे दिवस राहिली. तिनं तिच्या आईला पण विचारलं, आपण त्या गावात कधी गेलो का याच्या आधी? तर आई पण तिची, नाही का कधी आपण गेलो, काही संबंध आला नाही. आता परत जायची वेळ आली होती. जय न्यायला आला होता. तिनं गाडीवरतीच त्याला सगळं सांगितलं. तिला भास होत आहेत ते आई गावी आईच्या गावी गेलो त्याच दिवशी ताप पण काही न करता कमी आला आणि दुखणं पण कमी झालेलं. आल्यानंतर आता वीणा जयला सर्व कामात मदत करत होती, घरातली पण आणि लॅबमध्ये पण. एक दिवशी गावात हरिवंकवाचं बोलावणं आलं नवीसून म्हणून जयच्या आईनं वीणालाच जायला सांगितलं. गल्लीतल्या बायकांशी मिळून वीणा हरिवंकाला गेली. आता पण तिला गावातील रोड बघून भास होत होते. जिथं हरिवंकाला गेलेली तिथे एक लांब विहीर होती झाडाझुडपात. आत त्या विहिरीला नासकी विहीर म्हणून नाव पडलं होतं हे वीणानं बघितलं. तिचं गावात कुठे काय आहे याकडेच लक्ष होतं, कारण डोक्यात एक विचार चालू असायचा, का असे भात होत्यात. त्याच रात्री वीणाला स्वप्न पडलं. वीणा ज्यावेळी 17-18 वर्षे असेल अशी ती दिसत होती. तिला याच गावातील रोड सगळे आणि एक जुनं घर दिसलं. एक बाई, एक लहान मुलगी 7-8 वर्षाची आणि एक माणूस, वीणा जणू त्यांच्यातलीच आहे असं वाटत होतं. तिच्याशी त्या दोघी बोलताहेत, रूपा रूपा म्हणून आक मारतायत. ती पण त्या दोघींशी बोलत्या. ती बाई रूपाला धरून जवळ घेणार तेवढ्यात वीणाला जाग आली. दचकून वीणा उठल्यावर जय पण उठला. बघतोय तर वीणा पूर्ण घामानं भिजलेली. त्यानं तिला विचारलं, काय झालं एकदम? तर तिनं सांगितलं, आज जिकडं हदिवंकोला गेलो होलो तिकडचं स्वप्न पडलेलं. आणि तिनं जे काही बघितलं, कोण कोण होती स्वप्नात, घर कसलं होतं, सगळं जयला सांगितलं. जयनं पण अरे आज तिकडे गेलेली म्हणून तसं पडलं असेल स्वप्न, म्हणून जवळ घेत झोपवलं तिला. पण वीणाच्या डोक्यातून काही हा विचार जायचं नाव घेत नव्हता. काही संबंध नसताना या गावाशी मला असं का भासवत आहेत हे कोण सांगेल, तिला याच विचारात असायची. काम तर होत होतं सगळं, पण तिचं चित्त थाऱ्यावर नसल्यागत वाटत होतं. रोज रात्री तिला ते स्वप्नात येत होते. तिला पण आता हे ते जाणून घ्यायचं होतं, नक्की भानगड काय आहे. ती धीट होऊन झोपून जायची आणि स्वप्नात आणखी काही आपल्याला धागा सापडतोय का बघायची. एक दिवस तिला दिसलं की त्या बाईचा नवरा होता तो माणूस आणि त्या बाईला मारत होता. त्या रूपा आणि दुसरी लहान जी मुलगी होती त्या बाईच्या मागे उभा राहत होती आणि तो माणूस त्या बाईला मारत होता. तो इतका दारू पेलेला, त्याने इतकं इतकं मारलं की ती बाई बेशुद्ध पडली, तेव्हाच तो मारायचा थांबला. एवढ्यात सकाळ झाली आणि वीणा उठली. वीणाला वाटलं, आता जवळ आलोय मी, काहीतरी नक्की माझ्या हाती लागेल, मला नक्की हे भास होत आहेत ते मला आता समजेल. आता वीणा याबद्दल कोणालाच काही बोलत नव्हती. तिला स्वतःलाच हे शोधून काढायचं होतं. आज जे स्वप्नात आलं त्यामुळे तिला जयला सांगणं भाग पडलं. आज तिला स्वप्नात आलं होतं की ती बाई बोलत होती, मी तुझी आई आहे रुक्मिणी, ही तुझी बहीण आहे चिंगी, आणि तू आमची रूपा, चल आमच्यासोबत, तुला न्यायला आलोय आम्ही. त्या दोघी वीणाला दोन्ही हाताला धरून ओढत होत्या. वीणा मात्र मागं ओढत होती. आता वीणाला त्या घरचं संपूर्ण चित्र समजलं होतं. कुठं आहे ते घर, गावात कुठल्या रस्त्याला आहे. आता तिनं सगळं होतं ते सगळं जयला सांगायचं ठरवलं. तिनं जयला सांगितलं, पण जय म्हटला, मी इतके दिवस गावात आहे, मी बघतोय तसं त्या नासक्या विहिरीजवळ कुणाचंच घर नव्हतं आणि ती विहीर कधी पाण्यासाठी चालूच नव्हती, तिकडे कुणाला जाऊ देत नाहीत. यावर वीणानं जयला विचारलं, का तिकडे कुणाला का जाऊ देत नाहीत? जय म्हटला, नासकी विहीर आहे, ह्यापुढं कुणीच आम्हाला कधी काही सांगितलं नाही. या दिवशी वीणाला भरभरून ताप आलेला. ती इतकी आजारी पडली की अंतरून टाकूनच झोपली. तिची रक्ताची टेस्ट घ्यायचं म्हणून जयने लॅबमध्ये तिचं रक्त नेलं, नमुने नेले आणि रिपोर्ट बघितला, पण रिपोर्ट पण सगळे नॉर्मल होते. मग त्यानं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांनी थोड्या गोळ्या औषधे दिली, पण वीणाचं काही कमी येत नव्हतं. या स्वप्नातील गोष्टी वीणा आणि जयलाच माहीत होत्या. हिचा ताप कमी आहे ना, म्हणून जयने शेवटी त्याच्या आईला विचारलं त्या नासक्या विहिरीबद्दल. वीणा जेव्हापासून तिकडून आली तिला अशी विचित्र स्वप्ने पडत आहेत. तेव्हा त्याच आईनं त्याबद्दलची खरी कहाणी जयला सांगितली की तिथले जे कुटुंब राहत होतं त्यांनी आत्महत्या करून घेतली आहे सगळ्यांनी त्या विहिरीत, पण हे खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. तू अचानक का विचारत आहेस, आणखी काय माहिती आहे का तुला याबद्दल? असं जयनं आईला विचारलं. तर अरे माझं नुकतंच लग्न झालेलं, मला आणखी काही नाही माहीत. बरं, मग कुणाकडे मिळेल माहिती? मी. त्याच्या आईनं एका आजीचा पत्ता दिला. जयला सांगितलं, आजी होती जेव्हा पहिल्यांदा वीणाला एकटक बघत होती तीच आजी ती होती. हदिवंकोला आलेली होती ती आजी ती होती. तिला भेटायचं म्हणून जय लगेचच निघाला. जाऊन त्यानं आजीला अधिक काय काय माहीत आहे हे विचारून मग वीणाबद्दल बोलायचं असं ठरवलं. आजीनं पण सांगितलं, जसं वीणाच्या स्वप्नात आलेलं तसंच त्यांची नावं, तसाच त्रास होता म्हणून आत्महत्या विहिरीमध्ये करून ती रुक्मिणी आणि मुलीसोबत घेऊन मरून गेली. पण जय तू का हे सगळं विचारतोय? मग जय सांगू लागला, वीणाला हे सगळं स्वप्नात येतं आणि तिला आता खूपच त्रास होत आहे. मग आजी म्हटली, मी जेव्हा तुमच्यात हदिवंकोला आले होते तेव्हाच मला रूपा आणि तुझी वीणा दोघींचं तेच चेहऱ्यावर होतं. जयनं स्वप्नात जे काय वीणाला येतं आहे ते सगळं सांगितलं. त्यावर ती आजी म्हटली, मी एका देवर्षीला घेऊन वीणाला भेटायला येतो, आज काही काळजी करू नको. आजी आली देवर्षीला घेऊन. आजीनं सगळं देवर्षीला सांगितलं होतं. त्यानं समजलं होतं त्रास का होत आहे. वीणा झोपलेली, तिच्या अंगातला ताप जराही कमी आला नव्हता. देवर्षीने जयला व त्याच्या कुटुंबातील सगळ्यांना बोलवून सांगितलं. रुक्मिणी आणि चिंगीचा आत्मा अजून शांत झालेला नाही. रूपा पुनर्जन्म घेऊन याच गावात नांदायला आली आणि रुक्मिणीच्या इच्छा आता तिला सोबत घेऊन जायच्या आहेत. हे ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आत्ता मुलाचं लग्न झालं त्यानंतरही असली अवकळा कसली? जयच्या बाबांनी पुढं होऊन विचारलं, बाबा यावरती उपाय काय? तर देवर्षींनी सांगितलं, बिना मीठ असलेल्या कणकेच्या बाहुल्या तयार करा आणि बिना वापरत असलेली कपड्याची थोडी थोडी चिंदी त्या कणकेच्या बाहुलीला गुंडाळा आणि एक दिवस पूर्ण या बाहुल्या वीणाच्या खोलीमध्ये ठेवा. मी उद्या येऊन बाकीचे राहिलेलं जे करेल असं सांगून देवर्षी निघून गेले. सांगितल्याप्रमाणे बाहुल्या वीणाच्या खोलीमध्ये ठेवल्या. दुसऱ्या दिवशी देवर्षी आले आणि त्यांनी सगळ्या बाहुल्या समोर ठेवून काही मंत्र म्हणून एका टोपलीत घालून जयला आज रात्री 2 ते 3 वेळेत म्हणजे वाईट शक्ती पूर्णपणे ॲक्टिव्ह असते त्यावेळेला तुला तिथं त्या विहिरीमध्ये जाऊन त्या पडक्या विहिरीत असलेल्या विहिरीत या बाहुल्या टाकायच्या आहेत मागे न बघता. मग देवर्षीनं सांगितलं एक दिवस पूर्ण बाहुल्या वीणाच्या जवळ राहिल्यानं त्यामध्ये वीणाचा अंश असतो आणि तिचे कपडे त्या बाहुलीला घातल्यानं वीणाच्या मागच्या ज्या काही त्रास असेल तो बाहुल्या घेऊन जातील. जे रात्री निघाला पायात न घालता मागे न बघता जेव्हा विहिरीजवळ गेला तेव्हा त्याला पण तिथं पडकी विहीर न दिसता तिथे खोल पाण्यानं भरलेली विहीर दिसली. त्यानं ती टोपली जशी पाण्यात सोडली तसं त्या पाण्यातून किंकाळी आली आणि एकदम ती विहीर पूर्ण गवताने भरलेली दिसू लागली. जयला पण आता पटलेलं वाईट शक्ती ही असतेच. अशाच प्रकारच्या कथा आपल्याला पॉडकास्टवरद्वारे ऐकायला मिळतील. कथा कशी वाटली आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट किंवा मेसेज करून माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. ही कथा आपणास वाचायला हवी असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये रहस्य मराठी कथासंग्रह या ॲपची लिंक आहे, तेथून तुम्ही कथा वाचण्यासाठी घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार. ह्या एपिसोडमध्ये आपण कोंडबाही भयकथा ऐकणार आहोत. मी दिगू. दिवाळीची सुट्टी 10 मिळाली होती. गावाकडचे मित्र पण आपल्या धंद्यात चांगला जम बसवून काम करत होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही सगळेजण भेटलो आणि आमच्याला असं लक्षात आलं की लहान होतो तेव्हा भेटल्यावरती कुठेतरी जायचा प्लॅन आम्ही करत होतो पण आता आज झालेलं उलटं. आता भेटण्यासाठी प्लॅन करावा लागत होता. त्यात पण एखादा दुसरा राहायचाच. भेटल्यावरती सगळ्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी झाल्या. फराळ झाला जाईल तिथं. आता जेवणाची काही गरजच राहिली नव्हती. मग रवीच्या घरी आम्ही गेलो आणि त्याच्या खोलीमध्ये जाऊन सगळ्या जुन्या आठवणी काढून उघडत बसलो. आम्ही 10 ते 12 सोबत होतो. क्लास, शाळा, कॉलेज सगळीकडंच बोलणं झालं. त्यात विषय कुणाकुणाची लग्न झाली आहेत क्लासमधले असं सगळं बोलणं चाललेलं. तेवढ्यात किरण्या बोलला, अरे आपण आता दिवाळीच्या निमित्तानं भेटलो आहोत तर चला एखादी छोटी ट्रिप करू एक दिवसाची मस्त राहून जवळ कुठंतरी. हा विषय सगळ्यांनाच पटला. मी म्हणालो, अरे पण जायचं कुठं रव्या, आता बाहेर या दिवसात मस्त थंडी असते. जाऊ कोंडबाच्या डोंगरावरती, जेवण करू, टेंट मारून झोपू आणि सकाळी लवकर येता येता एखादा पॉईंट असेल तर बघून येऊ. आमचं गाव छोटं होतं पण सगळीकडे हिरवगार निसर्ग होता. इथं राहणाऱ्याचं मनच होत नसायचं गाव सोडून जायचं. पण असे किती तर तरुण होते जे नोकरीसाठी मोठ्या शहरात जाऊन राहत होते कारण इथं या आडवणी गावात कुठून एवढ्या नोकऱ्या मिळणार. कोंडबा डोंगर आमच्या गावापासून 41 होता. हा प्लॅन सगळ्यांनाच पटला होता, सगळ्यांनी होकार दिला. पण एक प्रॉब्लेम असा होता की आमच्यातलं कोणीच तिथं आधी जाऊन आलं नव्हतं. तरी पण आपण जाऊया, मजा करूया, कशाला कोण लागतंय आपल्यासोबत असं ठरलं. आता दिवाळीचे 5 झाले की आपण पुढच्या दिवशी निघू असं ठरलं. जाताना स्वयंपाकाचं साहित्य आणि आपली आपली बॅग घ्यायची ठरली. रोषाची 4 गाडी होती आणि आमचा आचारी नुऱ्या असं आम्ही 5 जायचं ठरलं. दिवाळी झाली नंतर एक दिवस आधी भेटून असं ठरलं की आपल्याला जायला वेळ लागणार नाही. जरा घाटाची वाट आहे पण आपण दुपारी 3-4 जरी निघालो तरी आपण 6-7 पोहोचू. दुसऱ्या दिवशी सगळीजण आवरून रोषाच्या घरी जमलो. घरच्यांनी ताकीद करूनच लावून दिलेलं, जास्त दंगामस्ती करत बसू नका, लवकर या आणि आजच माघारी या. पण आम्ही पण राहणार आहोत हे सांगूनच बाहेर पडलो. जाऊन बिर्याणी करायचं ठरलं होतं. मी म्हणलं दिवसाबरोबर चिकन कुठंतरी घेऊ आणि लागणारं साहित्य पण घेऊ असं म्हणत गाडी चालू केली आणि निघालो. निघायला आम्हाला 5 होते. आमच्या गावाकडे जास्त डोंगर आणि झाडी खूप असल्यामुळं सूर्यास्त लवकर होत होता. पुढं जाऊन निगडू गावाजवळ बाकीचं साहित्य घ्यायचं असं ठरलं. त्या गावात पोचायला आम्हाला 6:30 होते. रस्त्याला चिकन दुकान दिसले. दुकानात गेलो तर आम्हाला धक्काच बसला. तो जो माणूस होता तो आंधळा होता आणि त्याच्या 2 की ज्या त्यांचं वय 22 ते 23 असेल अशा त्या चिकन तोडण्यापासून ते दुकान सगळं चालवत होत्या. तो माणूस होता तो नुसतं पैसे घेण्यासाठी बसलेला व तोडलेलं चिकन पिशवीमध्ये भरून देत होता. आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की इतक्या पटाईत होत्या चिकन तोडून देण्यामध्ये की त्या इतक्या कमी वेळात चिकन देत होत्या. तेवढ्याच वेळात आम्ही कुठेही पाहिलं नव्हतं. आम्ही स्वतः कधी देवाला जरी कोंबडा कापायचा झाला तरी खाटीक बोलवून कापत होतो। त्यांनी पटकन चिकन स्वच्छ धुवून दिलं। पुढे दुकानात जाऊन तांदूळ मसाला घेतला। नुरे आमचा आचारी तो म्हणाला, मला 90 घेतल्याशिवाय जमत नाही, घ्यायला लागते। त्याच्या औषधाच्या शोधात आम्ही गावभर फिरत होतो। नंतर एका माणसाला विचारून गावाबाहेर आहे असं समजलं। तिथे गेल्यावर एक मोठी बाटलीच नुऱ्यानं घेऊन आला। आता वाजले होते 7:15। अजून इथून 10 किलोमीटर ते ठिकाण राहिलं होतं। गाडी चालू करून मस्त गाणी लावून दंगा करत आम्ही चाललो होतो। आता बाहेर खूप अंधार पडला होता, रस्त्यावरची वेदर पण कमी होत होती। तेवढ्यात मी म्हटलं, अरे आत्ताच कोणाला तरी विचारूया की अजून किती लांब आहे आणि नंतर कोणी रोडवर नसेल तर अडकून बसू। तेवढ्यात पुढे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती दिसली। गाडी थांबून आम्ही काच खाली करून विचारलं, बाबा कोंडबा अजून किती लांब आहे आणि किती वेळ लागेल आम्हाला पोचायला? तो माणूस थोडा वयस्कर होता। तो म्हटला, पुढं जाऊन एक लहान पूल लागेल, तो पूल झाला की लगेच उजव्या बाजूला वळायचं, तो थेट कोंडबाला जातोय, पण आता खूप वेळ झाला आहे, कशासाठी निघाला आहात असं तो बाबा म्हणत होता। पण आम्ही आभारी आहोत बाबा म्हणत पुन्हा गाडी चालू केली आणि निघलो। लहान पुलाला पुढच्या उजव्या रस्त्यानं वळलो। पुढं जायला आलो तर एक म्हातारा रोडला हात करून उभा होता। गाडी थांबून आम्ही विचारलो, आजोबा कुठं कोंडबाला येणार का? अरे लेकानो कसलं जात आहे कोंडबाला, जायच्या रस्त्यावरचा पूल पडला आहे, 10-15 दिवस झालं, आणि तुम्ही कसं जाणार आहात असा मग? पण आमच्या मनात आलं, मग त्या मागच्या माणसानं का नाही सांगितलं? तरी पण आम्ही पुढे जायचं ठरवलं आणि गाडी हलवली। तो माणूस तिथंच थांबला। आम्ही पुढे गेलो तर खरेच पूल पडला होता आणि तिकडं जाणं अशक्य होतं। तसेच मग गाडी वळवली आणि त्या म्हाताऱ्याजवळ येऊन आणि परत थांबलो। त्याला विचारलं, बाबा आता आम्हाला राहायची सोय करून जेवण करायचं आहे, इथं कुठं जागा आहे का? तसं त्यानं सांगितलं, या मागच्या रोडनी सरळ पुढे गेला की डाव्या त्याला एक लाकडाचं गोडाऊन आहे, थोडं आत आहे पण तिथं पाण्याची सोय आहे, मागच वाहता वडा आहे आणि झोपायला पण जागा आहे, इकडं कधी पाऊस येईल सांगता येत नाही, त्यामुळे आम्हाला पण ते पटलं। गाडी घेऊन आम्ही निघालो, तिथून आतमध्ये वळलो, तिथून बाबानं सांगितलं तिकडं जाऊ लागलो आणि थोडं पुढं गेलो आणि गाडी बंद पडली। रोषा गाडीतून उतरून बॉनेट उघडून काय झालं बघू लागला, तर सगळं इंजिन गरम झालं होतं, त्यामुळे बहुतेक बंद पडली असावी असं तो म्हणत होता। गाडीच्या मागच्या बाजूला कोणाचं लक्ष नव्हतं, मागच्या काचेवरती कसला तरी क्रॉस होता, अंधार असल्यामुळे कोणाचं मागं लक्ष गेलं नव्हतं। थोडा वेळ थांबून परत गाडी सुरू झाली। गाडी आता त्या लाकडाच्या वाखारीजवळ जाऊन थांबली। सगळेजण उतरलो आणि जेवण करायच्या नादाला लागलो। नुऱ्यानं गाडीत बसून आलेला थकवा काढायचा म्हणून 2 पेग तसेच मारले पाणी न घालताच। आता तो कामाला लागला, चूल पेटवून बिर्याणी करायला घातली। आता सगळेजण बसून एक एक पेग मारून म्हणत नुऱ्यानं सगळ्यांना थोडी थोडी पाजली। काय नाही रे होत एवढ्याने, कधी तर घेताय, मी रोज घेतो, झाले का काय मला कुठं काय? आता वाजले होते 11। जेवण झाले बघून किरण्या म्हटला, अरे चला उठा आता जेवूया आणि इथंच झोपूया आणि उद्या सकाळी काय ते पुढं कुठं जायचं ठरवूया। जेवण वाढत होतो, सगळ्यांच्या तटात बिर्याणी वाढली। जेवताना सगळ्यांना जाणवलं की आपल्याच तटात चिकनची फोड नाहीत। सगळीजण किरण्यावर खेकसू लागले, अरे पण माझ्या पण ताटात चिकनची फोड नाही, किरण्या म्हटला। सगळ्यांनी मग नुऱ्याला विचारलं, अरे तू चिकन घातलं होतंस का? तो जरा शुद्धीत होता। त्यातच तो बोलला, अरे भावांनो मी किती जरी प्यायलो तरी जेवण एक नंबरच करतो आणि बिर्याणी तर आपला आवडता पदार्थ आहे, त्यात चिकन घालायचं कसं विसरेन मी, घातलंय मी असं तो म्हणत होता। पण मी म्हटलं, अरे जाऊ दे, तो कुठं पिशवी आहे का बघा, राहिलं असेल घालायचं, शोधलं पण काहीच सापडलं नाही। तेवढ्यात नुरा म्हटला, अरे मला आठवतंय, मी त्या चिकनची पिशवी जाळ्यात घातली होती, चिकन तांदूळमध्ये घालून आता तसेच आता काहीतरी गोडमंगल झाला आहे म्हणतात, तसा शिजलेला भात खाल्ला सगळ्यांनी। प्रत्येकजण आता तोच विचार करत होता, चिकन गेलं कुठं, नुऱ्या झोपला होता। आम्ही सगळी भांडी ओढ्यावरती जाऊन धुऊन आलो, तर नुऱ्या नव्हता। आम्ही म्हटलं, आता हे बेवडं नशेत कुठं कुठं फिरते बसले काय माहीत, पण त्याला तसं सोडून आम्ही झोपू शकत नव्हतो। हाक देत देत ओरडत होतो, नुऱ्या ए नुऱ्या कुठे गेलास एवढ्यात बोंबलत, अशा शिव्या देतच शोधायचं चालू होतो। तो गर्द झाडीत उभा असलेला मला दिसला, अरे हा बेवडा इथं उभारलाय बघा असं म्हणत मी त्याच्याजवळ गेलो। त्याला पाठीमागून खांद्यावरती हात ठेवून म्हटलं, ए नुऱ्या किती वेळ झालं हाक मारतोय, तू इकडं काय करायला आहेस? मग तो म्हटला, अरे तुम्हीच मला इकडं बोलावलंय म्हणून मी तुम्हाला हाका मारत इकडं आलो एवढ्या लांब, आणि जोरात हाका मारत होता। नुऱ्या नुऱ्या लवकर ये, तुमच्या आवाजानं माझी चढलेली पूर्ण उतरल्या। एवढी सगळीजण चालत मागं आलो, पण नुऱ्याची एवढ्यात कशी काय उतरली हे समजत नव्हतं, पण त्याला तिकडं हका कोण मारत होतं सगळी याच विचारत होतो। तेवढ्यात नुऱ्या उठून दंगा करायला लागला, तुमच्यातलं कोणीही मागं जाणार नाही, त्याच्या आवाजात एक वेगळीच करारीपणा होता।
डोळे पांढरे करून तो आमच्या सगळ्यांच्याकडे बघत होता. रव्या त्याला हाका मारत होता, ए नुऱ्या काय बोलतोस, काय झालं चाललंय तुझं, गप्प बसतो का, मजाक करू नको, तू कोण रे असं नुऱ्या बोलू लागला. मग सगळ्यांना घाम फुटला. त्यानं रव्याला जवळ जाऊन लाकडाच्या भुश्यात टाकून दिलं. आम्ही सगळी ओरडत होतो, नुऱ्या झालं तरी काय, तो बोलला मी नुऱ्या नाही, मी कांता आहे. आम्ही भीत भीत विचारलो कोण कांता आणि आम्ही तुमचं काय बिघडलं आहे, तुम्ही काय माझं बिघडवत आहे, मीच तुमचं बिघडवायला आलो आहे. तसं त्यानं माझ्याजवळ येऊन माझं नरड धरलं, जीव गुदमरू लागला. ओढत होतो तरी सोडता सोडत नव्हता. शेवटी किरण्यानं पाठीमागून तिथलं लाकूड त्याच्या पाठीवरती मारलं, तेव्हा त्यानं माझा गळा सोडला आणि बोलू लागला मी या परिसरातल्या एकाही माणसाला जिवंत नाही ठेवणार. धाडस करून विचारलं पण असं का. नुऱ्याच्या शहरात जे कोण होतं ते बोलू लागलं, एक वर्षाआधी या वाखारीत मी आणि गावातल्या बायका कामाला होतो. एक दिवशी मला काम आवरायला वेळ झाला, दुसऱ्या बायका आपली कामं होतील तसं जात होत्या. मी कापलेल्या लाकडाच्या फळ्या ठेवायचं काम करत होतो आणि ते वाखारीच्या आतील बाजूस होतं. काम होईल तसं सगळ्या बायका निघून गेल्या. तिथं काम करणारी पुरुष मंडळी पण आता जात होती आणि तिथं वस्तीला असणारा गडी रम्या एकटाच राहिला होता. मी थांबलो कारण मला उद्या सुट्टी घ्यायची होती आणि आजच काम संपूर्णच जायचं होतं. आम्ही सगळी जवळजवळ एकमेकाला आदर देत गप्प बसलो होतो भिंतीला टेकून. भीतीनं दुसरं काही सुचत नव्हतं. आता आपण इथेच मरणार की काय हेच डोक्यात येत होतं. तोच ती मोठ्या आवाजात ओरडली म्हटली, त्या रम्यानं तर माझं सगळं बाटूळ केलं. त्यानं त्या दिवशी कोण नाही याचा फायदा घेऊन माझ्यावरती जबरदस्ती करायचा प्रयत्न करू लागला. मी त्याला हाताला लागेल त्यानं फेकून मारत होतो पण जवळ येऊ देत नव्हतो. शेवटी त्यानं मोठी फळी माझ्या पायावरती मारून मला हातबल केलं. मी खाली पडलो आणि त्यानं करायचं ते केलं. मी शांत बसणार नाही म्हणून त्यानं मला तिथंच मारून टाकलं पण माझा आत्मा शांत बसणार नव्हता. मी कितीही धडधाकट असलो तरी त्या वासनाघाण माणसाच्या पुढं माझं काही चाललं नाही. त्यानं त्याच रात्री मला त्या लाकडाच्या ढिगाऱ्यात टाकून आणि त्याला पेटवून दिलं. त्यानं जे केलं त्याची शिक्षा मी त्याला फळ्या कट करायच्या मशीनमध्ये घालून मारलं. पण मला इथं आता काहीच नको होतं म्हणून मी भीती घालून लोकांना मारून माझी शांती करतो आहे. कारण माझी काही चूक नसताना आणि का गायब झालो याची चौकशी केली नाही. त्यावेळी गेली असेल पळून कोणासोबत तरी. असल्या अफवा माझ्या घरच्यांच्या सोबतची पसरवल्या आणि घरच्यांचं जीणं हराम करून टाकलं या गाववालीने. म्हणून मी कोणीही आलं तरी ठरवलं आहे जिवंत नाही सोडायचं. हा भाग भूताटकी म्हणून आता झाला आहे. आणि अचानक वखारीचं चित्र पालटलं. आम्ही आलो तेव्हा ती वखार चालू आहे असं वाटत होतं पण आता मात्र वेगळंच दिसत होतं. इथं भयान सगळी इमारत पडलेली, सगळीकडे भयान शांतता आणि पुढं ती बोलू लागली हा 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 हसून, मीच तुम्हाला पूल पाडायला पडलाय असं दाखवून इकडे यायला सांगितलं. मीच तिथं वाटत उभी होतो, खूप दिवस झाले इकडे कोणी आलं नव्हतं पण आता मला शिकार मिळाल्या. तुमच्यातील कोणच जिवंत राहणार जाणार नाही आता. तिने किरण्याला हात लावला नव्हता कारण त्याच्या गळ्यात छोटी मारुतीची प्रतिमा होती हे आमच्या लक्षात आलं. पण आता इथून निघायचं तर नुऱ्याला पण सोबत घेऊन जायला लागणार होतं. आम्ही कुजबुजत होतो, ती मात्र मोठ्यानं हसत होती. खूप दिवस झालं कोणाला तरी मारून. मी उठून पळू लागलो गाडीकडे. ती माझ्या मागून येणार हे आम्ही ओळखलं झालं. पण तसेच झाले, आली मागून आणि तोपर्यंत मागून किरण्यानं नुऱ्याच्या पाठीवरती उडी मारून तसं नुऱ्या ओरडत होता. जणू त्याच्या आज जीव जातोय असं ओरडत होतं. चेहरा त्याचा पूर्ण फाटलेला, आवाज तर किरट टाकणार होता. पण तरी किरण्यानं सोडलं नाही. तेवढ्यात रव्या रोषा मी गाडीजवळ जाऊन थांबलो होतो. अशीच 5 मिनिटे गेली, खूप खूप किंचाळून शेवटी ती आत्मा बाहेर आली. तेवढ्यात किरण्या नुऱ्याला घेऊन गाडीत आला. गाडीत पण देवाची मूर्ती होती म्हणून ती गाडीत आमचं वाईट काही करू शकत नव्हती. तसेच तिथून बाहेर पडलो. मागून आवाज येत होता कोण तर ओरडल्याचा पण आमचं धाडस होत नव्हतं पाठीमागे वळून बघायचा. सगळेजण जीव मुठीत धरून बसलो होतो. रव्या गाडी अशी चालवत होता आयुष्यात याच्या आधी त्याच्या बापानं पण कधी पळवली नव्हती. पुढं जाईल तशी भीती कमी झाली पण आता पहाट झालेली. जिथून कोंडबाला जायचं होतं तिकडून आता बैलगाडी येत होत्या. लवकर शेतात जाणारी माणसे त्या रस्त्याला दिसत होती म्हणजे रात्री त्या भूतानेच आपल्याला चकवा दिला हे बघून थक्क झालेलो. एक महिला कसा बदला घेऊ शकत्या तिच्यावरील आरोप, तिच्यासोबत जे घडलं त्याचा. पण तो आत्मा शांत होईल का कधी हा प्रश्न मोठा आहे. कारण आमचं नशीब चांगलं आम्ही वाचलो पण असे कितीतरी जण गेलेले परत आले नसतील. त्यांचं काय, नक्की दोष कोणाचा, जबरदस्ती करणारा की जबरदस्ती केली म्हणून बदला घेणारी. आम्ही याबद्दल विचारलं पण त्या भूताची कहाणी निगडी गावात कुणालाच माहीत नव्हती. कारण तिथे गेलेलं कोणच मागायला नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं जो तो रम्यागडी होता त्या त्याचंच भूत असेल. आम्ही जेव्हा ही गोष्ट गावात सांगितली तेव्हा सगळ्यांना समजलं की ती कांता त्या दिवशी पळून गेली असं उठलेलं, पण तिच्यासोबत काय झालेलं हे समजलं. तेव्हा तिच्याबद्दल सगळ्यांना वाईट वाटलं. ही तिची गोष्ट गावात सांगणाऱ्यांसाठी तर तिने आम्हाला सोडलं नसेल ना. धन्यवाद.